नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। 2023-24 आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष 2024-25 वर्षासाठी सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5-7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला। जागतिक स्तरावर आर्थिक कामगिरीत अनिश्चितता असताना आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशांतर्गत वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे आर्थिक वाढीला मदत मिळाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे। संसदेत उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अमृतकाळातला महत्वाचा अर्थसंकल्प असेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं। अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते बातमीदारांशी बोलत होते। राजकीय पक्षांनी 2029 होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी राजकारण करावं, मात्र तोपर्यंत शेतकरी, युवक आणि देशाच्या सक्षमीकरणासाठी काम करावं असं आवाहन मोदी यांनी केलं। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायला सरकारी कर्मचाऱ्यांना असलेली बंदी केंद्र सरकारनं उठवली आहे। तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी नोव्हेंबर 1966 ही बंदी लागू केली होती। ती मागे घेण्याचा निर्णय कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन मंत्रालयानं घेतला आहे। शैक्षणिक वर्ष 2024-25 विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे। यामुळे आता अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांपर्यंत हे विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकतील। राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय, तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत। हवामान विभागानं कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे। सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। भंडारा जिल्ह्यातल्या ओपारा गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे। कोल्हापुरात पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडल्याने पुराचा धोका निर्माण झाला आहे। मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 103 अंकांनी घसरून 80,502 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 22 अंकांची घसरण नोंदवत 24,509 अंकांवर बंद झाला। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। नमस्कार।